रेबीज. रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी जसे की कुत्रा, ससा, माकड यांनी चावल्यानंतर होणारा रोग आहे. याच रोगास जलसंत्रास असेही नाव आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्याला जलसंत्रास असे नाव पडले. रेबीज हा रोग झाल्यास तो प्राणघातक असून लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. रेबीज हा रोग कुत्र्यांनाही होतो. या कुत्र्यांमुळे माणसात पसरणारा रोग आहे. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे 90 ते 175 दिवसात दिसू लागतात. जंगलातले लांडगे जंगली कुत्र्यांना चावतात, त्यामुळे जंगली कुत्र्यांना रेबीज होतो असं म्हणतात. आणि बऱ्याच वेळा काही कुत्र्यांना आधीपासूनच रेबीज झालेला असतो. ही जंगली कुत्री गावातल्या कुत्र्यांना चावतात, त्यामुळे त्यांना हा रोग होतो. आणि अशी रेबीज झालेली कुत्री माणसास चावल्यास माणसांना हा रोग होतो. कुत्र्याच्या लाळेद्वारे ह्या रोगाचा प्रसार होतो. लक्षणे: साधारणपणे 2 ते 12 आठवडे ताप आणि तापाची लक्षणे दिसून येतात. मानसिक त्रास, निद्रानाश, भास होणे, सामान्य माणसासारखे न वागणे, अतिशयोक्ती करत वागणे अशी लक्षणे दिसून येतात. रेबीज झालेल्या माणसाला पाण्याची खूपच भीती वाटते. रेबीज झालेल्या माणसाचा घसा अख्खा खरवडून निघतो व जेव्हा तो माणूस काही बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा घसा खरवडलेला असल्यामुळे कुत्र्याच्या भुंकण्याप्रमाणे आवाज येतो. वास्तविक कुत्रा चावला म्हणून असा आवाज येतो असं काही नाही आहे व काही अशिक्षित माणसे असा विचार करून कुत्र्यांना मारतात.
उपचार: जखम झाल्यावर लवकरात लवकर ती साबण व स्वच्छ पाण्यात धुतल्यास जखमेतील रेबीजचे जंतू कमी होण्यास मदत होते. शक्य असल्यास त्यावर अँटीसेप्टिक मलम लावावे व त्वरित जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रेबीजवर PEP ही प्रभावी लस उपलब्ध असून कुत्रे चावल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ती घेणे योग्य आहे. पेशंटने मानवी रेबीज इम्युनोग्लोबुलिनचा 1 डोस व रेबीज लसीचे 4 डोस 14 दिवसात घेतले पाहिजे. रेबीज लसीचा 1 डोस जखम झाल्यावर लवकरात लवकर दिला पाहिजे. त्यानंतर 3, 7 व 14 दिवसांनी लसीचे डोस द्यावेत. ज्या पेशंटने जखम व्हायच्या आधीचे लसीकरण घेतले असेल त्यांनी इम्युनोग्लोबुलिनचा डोस नाही घेतला तरी चालतो. जखम झाल्यानंतरचे लसीकरण जखम झाल्यावर व 2 दिवसांनी घ्यावे. पाळीव प्राण्यांचे रेबीजपासून संरक्षण: 1, 3 महिने झाल्यानंतर दर 6 महिन्यांनी आपल्या कुत्र्याला रेबीजची लस द्या. 2, पाळीव कुत्र्याला कुठल्याही प्रकारे भटक्या कुत्र्यांच्या संपर्कात येऊ देऊ नका. 3, कुत्र्यात वेगळे असे काही जाणवल्यास पशुवैद्यांशी संपर्क साधा. 4, भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास संतती नियमन शस्त्रक्रिया करा. 5, वटवाघुळापासून आपल्या कुत्र्याला दूर ठेवावे. कुत्र्यांमधील रेबीजची लक्षणे: सतत लाळ गळणे, मलूल पडून राहणे, हालचालींवर ताबा नसणे, ताप येऊन राहणे, डोकेदुखी, निद्रानाश, पाण्याची भीती वाटणे आणि नाकाडोळ्यातून आणि कानातून पस तत्सम घाण पाणी बाहेर येणे. उगाचच भुंकणे अथवा भुंकायचा प्रयत्न करणे ही रेबीज या रोगाची लक्षणे आहेत.
प्राण्यातील आक्रमकता वाढणे: रेबीजमध्ये प्राणी अस्वस्थ आणि बेचैन होतो. आवाज आणि उजेडाचा त्याच्यावर लवकर प्रभाव पडतो. तो तहान भूक सर्व विसरून जातो. तो कोणत्याही वस्तू चावण्याचा प्रयत्न करतो. या रोगात प्राण्याची खूप लाळ गळते. त्याचे डोळे भयानक दिसतात. त्याला पाण्याची भीती वाटते. त्याला ताप येतो व कशाही उड्या मारू लागतो. या प्रकारात प्राण्याला कधीकधी लकवा येतो व मानेचे स्नायू कडक होतात. प्राणी त्याची शेपूट मागील 2 पायात घालून चालतो. सुस्त प्रकार: या प्रकारात प्राण्याला प्रथम मज्जातून आणि नंतर मेंदूलाही संसर्ग पोचतो. नंतर हृदय, फुफ्फुसे यांना पण संसर्ग होतो. लकवा येतो, प्राण्याची शुद्ध हरपते व नंतर मृत्यू होतो. रोगनिदान: प्राण्याच्या मेंदूच्या परीक्षणाद्वारे या रोगाचे निदान करता येते. त्यासाठी प्राण्याचे 5 ते 10 दिवस निरीक्षण करण्याची अत्यंत गरज आहे. रोगाचा प्रसार: रेबीज हा रोग कोणत्याही उष्ण रक्ताच्या प्राण्याला होऊ शकतो, जसे की माणूस. व तपासण्यांवरून असेही सिद्ध झाले आहे की हा रोग पक्ष्यांमध्ये सुद्धा दिसून येतो. हा रोग थंड रक्ताच्या प्राण्यांमध्ये सुद्धा दिसून आला आहे. वटवाघुळे, माकडे, कोल्हे, गाईगुरे, लांडगे, कुत्री, मुंगूस अशा काही प्राण्यांपासून माणसाला रेबीजचा धोका संभवतो. इतर जंगली प्राण्यांमुळे सुद्धा रेबीज संभवतो. खारी, हॅमस्टर्स, गिनीपिग्स, उंदीर या प्राण्यांमध्ये अगदी क्वचितच रेबीज आढळतो. रेबीजचा जीवाणू प्राण्याच्या नसांमध्ये आणि लाळेत आढळतो. हा रोग जास्त प्रमाणात चावल्यामुळे होतो. बऱ्याच वेळा प्राणी चिडून हमला करतो आणि चावा घेतो. माणसांमधून रेबीजचा प्रसार एकदम क्वचितच होतो.